आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक नाही तर तंत्रज्ञान परिवर्तनातही अग्रेसर असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास. 1,00,000 कोटी रुपयांच्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजना निधीची तरतूद. पंचमौली देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी 8,000 कोटींचा सामंजस्य करार. पुणे जिल्हा परिषदेद्वारे सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे अभियानाचा प्रारंभ. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयकडून 51 कोटी रुपये बक्षीस. आता सविस्तर बातम्या. भारत आता केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नाही तर तांत्रिक बदलांमध्ये अग्रेसर बनला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष शिखर परिषदेचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. देशामध्ये जगातील सर्वात यशस्वी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची उभारणी झाली आहे आणि नवोन्मेषाची आधुनिक परिसंस्था निर्माण करण्यासाठी संशोधन सुलभ करण्यावर सरकार लक्ष केंद्रित करत आहे असं त्यांनी सांगितलं. भारत जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप परिसंस्था बनला आहे आणि देशाच्या सेमीकंडक्टर क्षेत्रानं परिवर्तनात्मक झेप घेतली असल्याचंही मोदी यांनी नमूद केलं. सरकारनं जय जवान जय किसान या घोषणेला जय विज्ञान जय अनुसंधानची जोड दिली आहे. संशोधन विकासाकरता 1,00,000 कोटींचा निधी दिला असल्याचं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
जय जवान जय किसान के विजन से लंबे अरसे से परिचित रहे हैं. रिसर्च और फोकस करते हुए हमने उसमें जय विज्ञान और जय अनुसंधान भी जोड़ा है. हमने अनुसंधान नेशनल रिसर्च फाउंडेशन बनाया है ताकि हमारी यूनिवर्सिटीज में रिसर्च और इनोवेशन को स्केल अप किया जा सके. इसके साथ साथ हमने रिसर्च डेवलपमेंट इनोवेशन स्कीम भी शुरू की है और इसके लिए 1,00,000 करोड रुपये की राशि तय की गई है.
राज्यात सुरू असलेले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावेत. हे प्रकल्प सुरू असताना येणाऱ्या अडचणी तत्काळ दूर करून नवीन प्रकल्प 2 ते 2.5 वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईमध्ये एका बैठकीत दिले. मुंबई उपनगर ठाणे आणि पुणे इथं सुरू असलेल्या पायाभूत विकास प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी तसंच संबंधित प्रकल्पाचे कंत्राटदार यावेळी उपस्थित होते. माण हिंजवडी शिवाजीनगर या मेट्रो लाईन 3 काम पुढच्या वर्षी 31 मार्चपर्यंत पूर्ण होणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी पंचमौली देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी हरियाणातील एका कंपनीसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 8,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार काल मुंबईमध्ये करण्यात आला. उदंचन जलविद्युत प्रकल्पातील गुंतवणूकदारांना जलवापर आणि पर्यावरणीय मंजुरीसह इतर सर्व परवाने जलद गतीनं मिळावेत यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ग्रीड स्थिरतेसाठी सुमारे 1,00,000 मेगावॅट क्षमतेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्याचं उद्दिष्ट यामध्ये ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत 50 उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य करार झाले असल्याची माहिती अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी या बैठकीत दिली. एकंदर अशा 51 प्रकल्पांद्वारे 70,000 मेगावॅट वीज निर्मिती अपेक्षित असून त्याकरता अंदाजे 4,00,000 कोटी रुपये गुंतवणूक आणि 1,14,000 मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे म्हणजे गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून मुक्तता अभियानाचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल मुंबईमध्ये करण्यात आला. स्त्रियांमध्ये होणारा गर्भाशय मुखाचा कर्करोग हा देशातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठ्या प्रमाणात आढळून येणारा आजार आहे. एचपीव्ही लस आणि वेळेवर केल्या गेलेल्या छाननीमुळे या आजाराला प्रभावीपणे प्रतिबंध करता येऊ शकतो. त्यामुळे या आजाराच्या बाबतीत महिलांमध्ये जनजागृती करणं आणि लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याची गरज आहे असं पवार यांनी यावेळी सांगितलं. शाळांमध्ये लसीकरणासोबत आशा सेविकांकडून घरोघरी जाऊन महिलांना या कर्करोगाची माहिती दिली जाणार आहे असं पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अभियानाची माहिती देताना सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुणे जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये बिबट्या मानव संघर्ष वाढला असल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. त्यासोबत नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याची गरज आहे. याबाबत शिरूरचे वन परिक्षेत्र अधिकारी नीलकंठ गव्हाणे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
सध्या गंभीर परिस्थिती पाहता लोकांनी रात्री एकटं जाऊ नये, बाहेर लहान मुलांना दिवसा आणि रात्रीही सोडू नये आणि बाहेर जाताना रात्री लाईट आणि आवाजाचा वापर करावा. सध्याच्या घडीला या उपाययोजना करणं अत्यावश्यक. ऊसाचं जे क्षेत्र आहे त्या पट्ट्यात पाहिलं तर बिबटे आहे. त्याला मुळातच ह्युमन सेटलमेंटचं पहिल्यापासून आकर्षण राहिलेलं आहे. अगोदरच त्याचं हॅबिटेट डिस्ट्रक्शन झाल्यामुळे त्याचा प्रे बेस जो आहे तो कमी झाल्यामुळे त्याची जी वाटचाल आहे ह्युमन सेटलमेंटकडे झाली, जिथं त्याला कुत्री, मांजरी, शेळ्या, मेंढ्या ह्या एकदम इझिली अवेलेबल होतात. जे जंगल एरियामध्ये तेवढं त्याला संरक्षण मिळत नाही, त्याच्या पिल्लांना संरक्षण मिळत. पण वन विभाग वेळोवेळी काही गोष्टी करतो जेणेकरून लोकांमध्ये अवेअरनेस ते क्रिएट होतो. त्याच्यानंतर आपण शिरूर तालुक्यामध्ये 12 AI बेस्ड अलर्ट सिस्टीम लावलेली आहे, ज्याच्यामध्ये फक्त बिबट्याचा पॅटर्न त्याच्यात फीड केलेला आहे आणि बिबट्या जर 50 मीटर पर्यंत जर आढळला दिसला त्या सिस्टीमला ती मोठ्याने अलार्म वाजून बाकी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सतर्क करते.
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यावरून मोठा गदारोळ झाल्यानंतर सरकारनं डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या त्रिभाषा धोरण समितीनं नुकताच रत्नागिरीचा दौरा केला. त्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी.
त्रिभाषा धोरण समिती राज्यात 8 ठिकाणी फिरून विविध स्तरांमधल्या नागरिकांची मतं जाणून घेऊन अहवाल तयार करणार आहे. मराठी आणि इंग्रजी या भाषा पहिलीपासून आणि हिंदी 5वीपासून शिकवण्याची सध्या सुरू असलेली पद्धतच कायम राहावी असं मत रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर व्यक्त झालं अशी माहिती समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र जाधव यांनी दिली. राज्यातल्या सर्व नागरिकांना याबद्दलची आपली मतं मांडता यावीत याकरिता त्रिभाषा समिती .mahaiit.org हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलंय. त्यावर प्रश्नावर आणि मतावली देण्यात आली असून अधिकाधिक नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्याद्वारे आपली मतं मांडावीत असं आवाहन समितीतर्फे करण्यात आलं. केवळ हिंदीच नव्हे तर एकंदरच शालेय शिक्षणात कोणकोणत्या भाषांचा कोणत्या इयत्तेपासून आणि कशाप्रकारे अंतर्भाव असावा याबद्दलची मतं यात नोंदवता येणार आहेत. त्या माहितीचं विश्लेषण करून सर्वसमावेशक अहवाल तयार केला जाणार आहे. या धोरणावर आधारित निर्णय येत्या 20 वर्षात जवळपास 44 कोटी विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम करणारा असेल, त्यामुळे आम्ही परिश्रम पूर्वक हा अहवाल तयार करत आहोत असं डॉक्टर जाधव यांनी सांगितलं. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोनकर, रत्नागिरी.
राज्यातील साखर गाळप हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी 28 साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले. आणखी 33 कारखान्यांच्या परवान्यांची तपासणी साखर आयुक्तालयाच्या स्तरावर सुरू असून 2 दिवसात त्यावर निर्णय होणार आहे अशी माहिती साखर आयुक्त संजय कोलते यांनी काल दिली. एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर तसंच कार्यशाळेच्या आणि बसस्थानकांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्याद्वारे वर्षाला 300 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं आहे. यासंदर्भात आयोजित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते काल बोलत होते. स्मार्ट अंगणवाडी योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यातल्या सुमारे 265 अंगणवाडी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. महिला आणि बालविकास राज्यमंत्री आणि परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं काल वार्धक्यानं निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. मंतरलेली चैत्रवेल, लेकुरे उदंड जाहली, संकेत मिलनाचा ही त्यांची काही गाजलेली नाटकं तर नवरी मिळे नवऱ्याला, मायबाप, आत्मविश्वास, उंबरठा हे काही गाजलेले चित्रपट आहेत. दूरदर्शनवरच्या गजरा या कार्यक्रमाचं निवेदनही दया डोंगरे यांनी केलं होतं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी समाज माध्यमावर त्यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकारानं होत असलेल्या पहिल्या खासदार क्रीडा महोत्सवातल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत काल आकाश दडमल यानं खासदार श्रीचा किताब मिळवला. भारतीय महिलांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं संघातले खेळाडू, सहाय्यक कर्मचारी आणि निवड समितीला 51 कोटी रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं आहे. या सर्वांनी असामान्य कामगिरी केली आहे. संघाची लवचिकता, प्रतिभा आणि एकजुटीनं आपल्या देशाच्या आशा उंचवल्या आहेत, अशा शब्दात मंडळाचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी त्यांचं कौतुक केलं. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक नाही तर तंत्रज्ञात परिवर्तनातही अग्रेसर असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास. 1,00,000 कोटी रुपयांच्या संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजना निधीची तरतूद. पंचमौली देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी 8,000 कोटींचा सामंजस्य करार. पुणे जिल्हा परिषदेद्वारे सर्व्हायकल कॅन्सर फ्री पुणे अभियानाचा प्रारंभ आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयकडून 51 कोटी रुपये बक्षीस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.